नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर प्रसारित जावपी मन की बात कार्यावळीतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जलगांव आनी राजस्थानातल्या जोधपुराचे भेटेर वचपाचे आसात. ब्राझीलाचे विदेश वेव्हार मंत्री मौरो वियेरा 4 दिसांच्या भारत भोंवडेर आयज नवी दिल्लीत पावतले. नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विलियम्स आनी बॅरी विल्मोर फेब्रुवारी 2025 वर्सा स्पेसएक्स वांगडा धर्तरेचेर परत येतले. काल चीनातल्या चेंगडू शारान जाल्ल्या आशिया 17 वर्सा सकयल्ल्या आनी 15 वर्सा सकयल्ल्या कनिष्ठ सर्तीन भारताची कनिष्ठ बॅडमिंटन खेळगडी तन्वी पात्री फायनलींत पावली. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर प्रसारित जावपी मन की बात कार्यावळीतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद साधतले. ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 113 भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर हांचे प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या जलगांव आनी राजस्थानातल्या जोधपुरात भेटेर वचपाचे आसात. सकाळी ते लखपती दिदी संमेलनात वांटेकार जावन जलगांव वतले. प्रधानमंत्री थंय 11 लाख नव्या लखपती दिदींक प्रमाणपत्रां भेटयतले आनी तांकां सन्मानीत करतले. तशेंच ते देशभरातल्या लखपती दिदीकडेन संवाद साधतले. हे कार्यावळींत प्रधानमंत्री 2,500 कोटी रुपयांचो रिव्हॉल्व्हिंग फंड सामुदायीक गुंतवणूक निधी जारी करतले. हाचो लाव 4,30,000 आपमजत गटांच्या 48,00,000 वांगड्यांक जातलो. प्रधानमंत्री 5,000 कोटी रुपयांचे बँक रीण लेगीत जारी करतले. या रिणाचो लाव 2,35,400 आपमजत गटांच्या 25,80,000 वांगड्यांक जातलो. लखपती दिदी येवजणेच्या सुरवाती उपरांत आतां मेरेन 1 कोटी बायलां लखपती दिदी जाल्यात. सरकारान 3 कोटी लखपती दिदी तयार करपाचे लक्ष दवरलां. आयज सांजे प्रधानमंत्री राजस्थानाच्या जोधपुरांत पावतले. ते राजस्थानाच्या उच्च न्यायालयाच्या हिऱ्या महोत्सवी सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले. ब्राझीलाचे विदेश वेव्हार मंत्री मौरो वियेरा 4 दिसांच्या भारत भोंवडेर आयज नवी दिल्लीत पावतले. मंगळारा भारत ब्राझील संयुक्त आयोगाचे धावे बसकेन विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आनी मंत्री वियेरा सह अध्यक्षपण करतले. अंदू ब्राझीलान G20 अध्यक्षपद घेतले उपरांत दोनूय देश फाटल्या वर्सा भारतीय अध्यक्षपदातल्यान G20चे मुखेल परिणाम कशे फुडे व्हरूंक शकतात हाचेरूय ते चर्चा करतले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगलां. भारत आनी ब्राझील हांचे मदी वांटून घेतिल्ल्या मूल्यामदी बहुआयामी संबंध आसात अशें मंत्रालयान सांगले. तशेंच विदेश वेव्हार मंत्री हांणी वियेराच्या फुडल्या भेटेक लागून 2006 वर्सा जाल्ली रणनीती भागीदारी आनीक घटमूट करपाची संद मेळटली आनी विंगड विंगड क्षेत्रांतल्या द्विपक्षीय, प्रादेशीक आनी बहुपक्षीय मळार सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडपाची संद मेळटली अशें सांगलां. नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विलियम्स आनी बॅरी विल्मोर फेब्रुवारी 2025 वर्सा स्पेसएक्स वांगडा धर्तरेचेर परत येतले. मुळांत ते 8 दिसांच्या मोहिमेचेर आशिल्ले, पूण आतां तांच्या बोईंग स्टारलायनर अंतरिक्ष यानांतल्या समस्यांक लागून सुमार 8 महिने कक्षेंत रावपाचे आसात. स्टारलायनर विमान चालक दल नासतना धर्तरेचेर परत येतले अशें नासान जाहीर केलां. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर वचपाच्या प्रवासान ह्या अंतरिक्ष यानाक हिलियम गळती आनी थ्रस्टर त्रुटी जावप अशा समस्यांक तोंड दिवचे पडले. बोईंग आनी स्पेसएक्स हांका नासान वेपारी अंतरिक्ष उड्डाणा खातीर अब्ज डॉलराचे कंत्राट दिले. बोईंग आनी नासाचे अभियंते तंत्रीक प्रस्न सोडोवपा खातीर वावुरतात आनी अंतराळवीर सुरक्षीत परत येवपाची खात्री करपा खातीर चाचण्यो करतात. तमिळनाडूतल्या डिंडीगुळ जिल्ह्यांतल्या पलानी हांगा जावपी जागतीक मुतासीन मुरुगान परिषदेन जपानातल्या आयिल्ल्या मुरुगान देवाच्या 50 परस चड भक्तांनी वांटो घेतलो. भक्तांक एकठांय हाडून मुरुगान देवाच्या तत्वगिन्यानाचो उपेग करपाचो हे परिषदेचो हेत आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. पेन्शनाची हमी दिवपी एकत्रित पेन्शन योजनेक मान्यताय दिवपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयाक सरकारी कर्मचाऱ्यांनी येवकार दिला. या विषयाचेर तांकां संद दिल्ल्या खातीर कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे उपकार मानल्यात. सरकारी कर्मचारी संघटनेचे संयुक्त सचिव शिवगोपाल मिश्रा हांणी प्रधानमंत्र्यांनी तांकां बसके खातीर आपयल्ले अशें सांगले. प्रधानमंत्र्यांनी हे संस्थेक पहिल्याच खेपे आपयल्ली बसका अशें मिश्रा हांणी सांगले. केंद्रीय मंत्रिमंडळान सरकारी कर्मचाऱ्यां खातीर एकत्रित पेन्शन येवजणेक मान्यताय दिल्या, जातून निश्चित पेन्शनाची तजवीज आसा. हे येवजणे खाला 25 वर्सां सेवा पुराय केल्या उपरांत फाटल्या 12 म्हयन्यांच्या मूळ पगारांचो 50% पगार पेन्शन म्हणून दितले अशें माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल मंत्रिमंडळ बसके उपरांत नवी दिल्लीन पत्रकार परिषदेन सांगले. हाच्या भायर कर्मचाऱ्यांच्या मरणा उपरांत येवजणे खाला फॅमिली पेन्शन 60% केला. उण्यात उणी 10 वर्सांच्या नोकरे उपरांत सेवानिवृत्त जातकर उण्यात उणे 10,000 रुपया पेन्शनाची हमी दितले. केंद्र सरकाराच्या सुमार 23,00,000 कर्मचाऱ्यांक हे येवजणेचो फायदो जातलो अशें वैष्णव हांणी सांगले. 1 एप्रील 2025 सावन ही येवजण लागू जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले केंद्रीय मंत्रिमंडळ बसकेन अर्थव्यवस्था पर्यावरण आनी रोजगार धोरण खातीर BIO-E3 जैवतंत्रज्ञान धोरणाक मान्यताय दिल्या अशें वैष्णव हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाचे प्रगतीन सरकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानाची तोखणाय केल्या. एकीकृत पेन्शन योजनेविशी मंत्रिमंडळाच्या निर्णया उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडियाचेर पोस्ट करून हे येवजणेवरवी सरकारी कर्मचाऱ्यांचो सन्मान आनी अर्थिक सुरक्षितताय सुनिश्चित जातली अशें सांगलां. आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणा खातीर आनी सुरक्षित फुडारा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें तांणी सांगलां. विज्ञान धाराविशी मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयाक लागून तरणाट्यां मदीं नवनिर्माण आनी शास्त्रीय संशोधक उर्बा मेळटली अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. BIO-E3 म्हणजे बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी एनवायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट धोरणाच्या मंजुरीचेर प्रधानमंत्र्यांनी हो निर्णय एक महत्वाचो उपक्रम आसा, जो उच्च कार्यक्षमताय आशिल्ल्या जैव उत्पादनाक चालना दितलो अशें तांणी सांगले. फुडल्या काळांत शास्त्रीय उद्देगीक समाजीक उदरगतीक प्रोत्साहन मेळटले अशें तांणी सांगले. पर्यावरण सांबाळपा खातीर आनी रोजगार निर्माण करपा खातीरूय BIO-E3 फायदेशीर थारतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नदरेक हाडले. जम्मू काश्मीरांत मतदार जागृताय करपा खातीर जिल्लो वेंचणूक अधिकारी उधमपूर सलोनी राय हांणी काल DC कार्यालय संकुलांतल्यान मतदार शिक्षण आनी वेंचणुकेंत वांटो घेवपाच्या मोहिमेची रॅली काडली. जागृताय कार्यावळीन वरिष्ठ जिल्लो प्रशासन अधिकारी, वेगवेगळ्या खात्यांतले प्रतिनिधी, विद्यार्थी आनी वेगवेगळ्या शिक्षणीक संस्थेचे कर्मचारी हांणी वांटो घेतलो. स्लाथिया चौक, कोट रस्तो, रामनगर चौक, गोले मार्केट आनी बसस्टँडातल्यान वचून ही रॅली मिनी स्टेडियमांत कळसान पावली. मतदानाच्या माध्यमातल्यान लोकशाय प्रक्रियेन वांटो घेवपाचे महत्व लोकांक खास करून तरणाट्यांक शिक्षण दिवप हो या रॅलीचो मुखेल हेत आशिल्लो. लोकशाय घटमूट करपाक दरेका मताची महत्वाच्या भूमिकेचेर तांणी भर दिलो. फुडें येवपी विधानसभेचे वेंचणुकेंत 100% मतदान करपाचो हेत दवरपाक सगळ्या पात्र मतदारांक प्रोत्साहन दिले. ह्या रॅली उपरांत जिल्लो प्रशासनान खेळा स्टेडियम उधमपुरान SVEP उपक्रमातल्यान पतंग उड्डाणाची कार्यावळ घडोवन हाडली आनी ह्या कार्यावळीन उपायुक्त मुखेल सोयरे म्हणून लाभले. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान, मध्यप्रदेश, मध्य महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र आनी कच्छ हांगा उटंगराचो पावस पडपाचो अदमास काढला. आयज आसाम आनी मेघालयान खूब व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा आनी विदर्भ हांगा आयज व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. काल चीनातल्या चिंगडू शारांत जाल्ल्या आशिया 17 वर्सां सकयल्ल्या आनी 15 वर्सां सकयल्ल्या कनिष्ठ सर्तीन भारताची पहिली कनिष्ठ बॅडमिंटन खेळगडी तन्वी पात्री 15 वर्सां सकयल्ल्या चलयांची एकेरी फायनलीन पावली. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर प्रसारित जावपी मन की बात कार्यावळीतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जलगांव आनी राजस्थानातल्या जोधपुराचे भेटेर वचपाचे आसात. ब्राझीलाचे विदेश वेव्हार मंत्री मोरो वियेरा चार दिसांच्या भारत भोंवडेर आयज नवी दिल्लीत पावतले. नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विलियम्स आनी बॅरी विल्मोर फेब्रुवारी 2025 वर्सा स्पेस एक्स वांगडा धर्तरेर परत येतले. काल चीनातल्या चिंगडू शारांत जाल्ल्या आशिया 17 वर्सा सकयल्ल्या आनी 15 वर्सा सकयल्ल्या कनिष्ठ सर्तीन भारताची कनिष्ठ बॅडमिंटन खेळगडी तन्वी पात्री फायनलींत पावली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.